मत्तयाचे शुभवर्तमान याचा 7वा अध्याय. इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत, कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढतात त्याच प्रकारे तुमचेही दोष काढले जातील, आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरापुढे टाकू नका. टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येऊन तुम्हासही फाडतील. मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येक जण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते, आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल, किंवा त्याने मासा मागितला असता त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागविल. यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्रांच्या व संदेष्टांच्या शिकवणीचे सार हेच आहे. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यास तो सापडतो ते फारच थोडके आहेत. खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेशात घेऊन तुमच्याकडे येतात, पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यासारखे आहेत. त्यांच्या फळावरून तुम्ही त्यास ओळखाल. काटेरी झाडाला द्राक्षे लागतात काय, किंवा रिंगणीच्या झाडाला अंजिरे येतात काय? त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. ह्यास्तव त्यांना तुम्ही त्याच्या फळावरून ओळखाल. मला प्रभू प्रभू म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्या दिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मी तुम्हास ओळखत नाही. आवो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा. जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचरण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे. अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले, मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला, वादळास घर सापडले, पण ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझी ही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला, वादळ वाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला, कारण येशू त्यांना त्याच्या नियमशास्त्र शिक्षणाप्रमाणे नव्हे तर अधिकारवाणीने शिकवत होता.